चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पावसाचा प्रकोप गेल्या वर्षीपेक्षा जास्त, 1000 अधिक मृत्युमुखी। संपूर्ण भारतात पुराच्या प्रकोपामुळं यावर्षी 1058 लोकांचा मृत्यू झाला। गेल्या वर्षी मृत्यूचं प्रमाण 1211 होतं। महाराष्ट्रात 245 तर केरळमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं धरणाचे दरवाजे उघडावे लागल्यामुळं इतरही हानी झाली आहे। पुरामुळं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। ही संख्या 2016 936 होती, ती वाढत जाऊन 2017 1200 झाली। यंदा अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीत महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि आसाम आणि कर्नाटक या ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे। 9 राज्यातील 152 जिल्ह्यांमध्ये 7800 रेस्क्यू कॅम्प्सची सोय करण्यात आली होती। सरकारनं 101 NDRF टीम आणि आर्मी, 6 हेलिकॉप्टर्ससह नेव्ही आणि IAF यांना मदतकार्य आणि पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी तैनात केलं होतं। केरळमधील किमान 12 जिल्हे संकटात होते। महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातल्या तब्बल 7.5 लाख लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि 305 मदत शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा देण्यात आला।